लागला यांचा राडा, यांच्या अशा वागण्याने लागला यांना घोडा. सगळी यांची गंमत आहे सगळा यांचा राडा, यांच्या अशा वागण्याने लागला यांना घोडा. थोडी मस्ती थोडी मजा एक नंबर यांची यारी, यांना बस आवडती फिरवायला पोरी. थोडी मस्ती थोडी मजा एक नंबर यांची यारी, यांना बस आवडती फिरवायला पोरी. सगळ्या गोष्टींची यांना घाई असते फार. हे पिंटोकचा, हे पिंटोकचा, हे पिंटोकचा, पिंटोकचा. सगळा गोंधळ सगळी मजा ना फिकर जगण्याची, यांना फक्त घाई असते मस्ती करण्याची. सगळा गोंधळ सगळी मजा ना फिकर जगण्याची, यांना फक्त घाई असते मस्ती करण्याची. ना उद्याची काळजी ना उद्याचा विचार. हे पिंटोकचा, हे पिंटोकचा, हे पिंटोकचा. लागले यांचे तरीही न सुधरायची चिंता, यांचं लाईफ म्हणजे गुंता अनगुंता. लागले यांचे तरीही न सुधरायची चिंता, यांचं लाईफ म्हणजे गुंता अनगुंता. जीवा भावाचे दोस्त आणि जीवा भावाचे या.
नमस्कार.
नमस्कार.
मी डान्स करोबर भगवान जाधव आणि बिंडोकचार या नाटकाचा रायटर अँड डायरेक्टर, जे लवकर तुमच्या समोर येणार आहे एक अनोखं नाटक मराठी रंगमूव्हीवरती. तर पाहायला विसरू नका, ह्याच्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स आम्ही यूज केले जे का मोठ्या फिल्ममध्ये असतात, स्पेशल इफेक्ट वगैरे तसंच ह्या सगळ्या ह्या पूर्ण नाटकामध्ये आमचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक स्पेशल इंटरव्ह्यूसुद्धा दिली आम्ही, ते तुम्हाला तिथेच बघायला आवडेल. आणि सर्वात मोठं म्हणजे अवधूत सराने आमच्या ह्या नाटकाचं टायटल सॉन्ग गायलं आहे, त्याच्यावरती डान्ससुद्धा आहे आणि बरेच अनेक वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, वेग डान्स आहेत, बऱ्याच प्रकारच्या मजा मस्ती, एकदम फुल फॅमिली पॅकेज धमाल नाटक आहे. तर पाहायला विसरू नका बिंडोकचा.